चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
2020 मध्ये आनंद महिंद्रा अध्यक्षपद सोडणार। महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा हे आपलं पद 1 एप्रिल 2020 मध्ये सोडणार आहेत आणि बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत। म्हणजे पुढील काळात महिंद्रा मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहेत। कंपनीच्या गव्हर्नर्स नॉमिनेशन अँड रिम्युनरेशन समितीच्या शिफारशीवरून संचालक मंडळाकडून या बदलासाठी मान्यता दिली आहे। संचालक मंडळाकडून अन्य बदलासही मान्यता दिली आहे। यामध्ये 1 एप्रिलपासून व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पवन कुमार गोयंका यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। त्याचा कार्यकाल 11 नोव्हेंबर 2020 पर्यंत राहणार आहे। यानंतर 12 नोव्हेंबरपासून त्याची 1 एप्रिल 2021 पर्यंत पुनर्नियुक्ती करण्यात येणार आहे। आगामी 15 महिन्यात काही अधिकारी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे शेअर बाजाराच्या रेग्युलेटर सेबीच्या नियमावलीनुसार स्ट्रक्चरिंग करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे। आनंद महिंद्रा यांनी नेतृत्वामध्ये बदल करण्याची योजना तयार केली, त्याचा फायदा सध्या योग्य प्रकारे होत असून त्यांची ओळख चांगले प्रशासन राखणारे अध्यक्ष म्हणूनही करण्यात येत आहे। दिनांक 1 एप्रिल 2020 पासून मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून अनिश शहा हे आपले पद सांभाळणार आहेत। सध्याचे CFO VS पार्थसारथी 1 एप्रिलपासून पद सोडणार आहेत, तर ते मोबिलिटी सर्व्हिस क्षेत्राचे प्रमुख होणार आहेत।